आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोस आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार. कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. 40,00,000 ताग उत्पादक कुटुंबांना मिळणार फायदा. राष्ट्रीय आरोग्य मोहिमेला 2 वर्षांची मुदतवाढ. माता बाल आरोग्य रोगनिर्मूलन क्षेत्रात लक्षणीय प्रगती केल्याचं गोयल यांचं प्रतिपादन. अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर खटला. जळगाव रेल्वे अपघातात 12 प्रवासी ठार. आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं 2 दिवसात 15,70,000 कोटी रुपयांचे 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योग समूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं. या करारांमुळे अंदाजे 16,00,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. त्यापैकी एक महत्वाचा करार एमएसएन होल्डिंग्स लिमिटेडसोबत झाला असून त्यात राज्याच्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट उपक्रमाअंतर्गतच्या प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या योजनेचा समावेश आहे. यामुळे विदर्भाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून 8,760 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे. रिलायन्स कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे पेट्रो रसायनं पॉलिस्टर अक्षय ऊर्जा जैव ऊर्जा हरित हायड्रोजन आदरातिथ्य आणि स्थावर मालमत्ता इत्यादी उद्योग क्षेत्रात 3,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. तर अमेझॉन कंपनी देखील महाराष्ट्रात 71,795 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार असून त्यातून 83,100 रोजगारांची निर्मिती होणार आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या करारांमधून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक केली जात असून त्यामुळे समतोल विकासाचा उद्देश साध्य होईल असं चित्र निर्माण झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्स करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे. याशिवाय हुंदाई डीपी वर्ल्ड सिस्को ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर एनटीडीटी डाटा या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चर्चा केली. या कंपन्याही राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. केंद्र सरकारनं 2025-26 या विपणन वर्षासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तागासाठी प्रति क्विंटल 5,650 रुपये किंमत वाढ दिली जाणार असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 315 रुपयांनी अधिक असल्याची माहिती काल दिल्लीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 40,00,000 ताग उत्पादक कुटुंबांना होणार आहे. कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत 6% वाढ केली असून ती उत्पादन खर्चापेक्षा साधारण 67% अधिक असल्याचं गोयल म्हणाले. राष्ट्रीय आरोग्य मोहीम पुढील वर्षीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. गेल्या 3 वर्षात माता बाल आरोग्य रोग निर्मूलन आणि आरोग्य काळजीमध्ये सुधारणा होऊन विविध क्षेत्रात महत्वाची प्रगती केली असल्याचं सांगून उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी देशभरात 1990 नंतर माता मृत्यूदरात 83% घट झाली असल्याची माहिती दिली. क्षयरुग्णांमध्येही घट झाल्याचं सांगून दर 1,00,000 लोकसंख्येमागे 2023 195 क्षयरोगी आढळले तर या आजाराचा मृत्यूदरही 28-22% कमी झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचं उद्दिष्ट केवळ मुलींना शिक्षित करणं नसून त्यांना समाजाच्या मुख्यधारेत सामावून घेणं आणि त्यांचं सक्षमीकरण करण्याचं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी म्हटलं आहे. योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सुदृढ बाळासाठी गर्भवतीच्या आरोग्य काळजीपासून ते प्रसूतीपर्यंतच्या आरोग्य सेवेचं महत्व तसंच सर्व तपासण्या लसीकरणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनीही योजनेचं यश हे सरकार समाज आणि स्थानिक समुदायांच्या सामूहिक प्रयत्न आणि योगदानाचा परिणाम असल्याचं यावेळी सांगितलं. तर केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाल्या की मुलींविषयीच्या विचारसरणीत आणि वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीही ही चळवळ यशस्वी झाली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेली राज्य आणि नागरी हक्क गटांच्या युतीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला आहे. कोलंबिया आणि सॅन फ्रान्सिस्को शहरासह 22 डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्यांनी बोस्टन आणि सिएटल इथल्या संघीय न्यायालयांमध्ये हे खटले दाखल केले. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासातच अमेरिकेतील स्थलांतराला नियंत्रित करण्याच्या उद्देशानं एक गठ्ठा कार्यकारी आदेश जारी केले. अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचं उल्लंघन केलं आहे आणि अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या कोणालाही आपोआप नागरिकत्व देण्याची पद्धत रद्द करण्याचा प्रयत्न करून अमेरिकन संविधानाचं उल्लंघन केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये करण्यात आला आहे. देशाची डिजिटल अर्थव्यवस्थेचं सकल देशांतर्गत उत्पन्नातलं योगदान येत्या 5 वर्षात 1/5 होऊ शकतं अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल प्रकाशित केलेल्या भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंदाज आणि मापन या व्यापक अहवालात दिली आहे. हा अहवाल देशाला संसाधनांचं समायोजन करणं आणि उपयुक्त विकास धोरणं आखण्यास उपयोगी ठरू शकतो. अशा प्रकारे डिजिटल अर्थव्यवस्थेचा देशांतर्गत उत्पादनात समावेश असणाऱ्या मोजक्याच देशांपैकी एक आणि विकसनशील देशांमध्ये भारत पहिला देश असेल असंही मंत्रालयानं नमूद केलं आहे. 2030 पर्यंत देशात 10,000 भौगोलिक मानांकनं म्हणजेच GI टॅग मिळवण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. GI संमेलनाला संबोधित करताना हे लक्ष संपूर्ण सरकारी दृष्टिकोनातून साध्य केलं जाईल आणि सरकार यावर देखरेख करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग विभागानं आतापर्यंत 605 भौगोलिक मानांकनं जारी केली आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 जयंतीनिमित्त आज पराक्रम दिवस साजरा केला जाणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून 3 दिवसांचा उत्सव नेताजींच्या जन्मस्थानी ओडिशातल्या कटक इथं आयोजित केला जाणार आहे. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये विविध राज्य केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांचे 26 चित्ररथ सहभागी होणार आहेत. स्वर्णिम भारत विराट और विकास ही यंदाची संकल्पना आहे. यावर्षी सशक्त आणि सुरक्षित भारत या संकल्पनेसह 3ही संरक्षण दलांचे चित्ररथ संचलनामध्ये पाहायला मिळणार आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा नजीक परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृत 12 प्रवाशांमध्ये 8 पुरुष 10 वर्षांचं बालक आणि 3 महिलांचा समावेश आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील 2025722171793 या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. मदत कार्य रात्री उशिरापर्यंत सुरु होतं. अपघातामुळे मुंबईकडून येणाऱ्या सुमारे 8 गाड्या 1.5 ते 2 तास खोळंबल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर केलं. राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं काल कोलकाता इथं झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सर्वबाद 132 धावा झाल्या. भारतानं हे लक्ष 13व्या षटकातच 3 गडी गमावून पूर्ण केलं. अभिषेक वर्मानं 34 चेंडूत 79 धावा करत सर्वाधिक वाटा उचलला. त्यानं केवळ 20 चेंडूत 50 धावा फटकावल्या. दुसरा सामना चेन्नई इथं शनिवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दावोस आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार. कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. 40 लाख ताग उत्पादक कुटुंबांना मिळणार फायदा. राष्ट्रीय आरोग्य मोहिमेला 2 वर्षांची मुदतवाढ. माता आरोग्य रोगनिर्मूलन क्षेत्रात लक्षणीय प्रगती केल्याचं गोयल यांचं प्रतिपादन. अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर खटला. जळगाव रेल्वे अपघातात 12 प्रवासी ठार. आणि 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.